Book 2
48
48
48
Attività in vacanza.
Suttitil upakram.
Suttitil upakram.
È pulita la spiaggia?
Samudra kinara swachha ahe ka?
समुद्र किनारा स्वच्छ आहे का?
Si può fare il bagno?
आपण तिथे पोहू शकतो का?
आपण तिथे पोहू शकतो का?
Non è pericoloso fare il bagno lì.
तिथे पोहणे धोकादायक तर नाही?
तिथे पोहणे धोकादायक तर नाही?
Si può noleggiare un ombrellone?
इथे पॅरासोल भाड्याने मिळू शकते का?
इथे पॅरासोल भाड्याने मिळू शकतं का?
Si può noleggiare una sdraio?
इथे डेक खुर्ची भाड्याने मिळू शकते का?
इथे डेक खुर्ची भाड्याने मिळू शकते का?
Si può noleggiare una barca?
इथे नाव भाड्याने मिळू शकते का?
इथे नाव भाड्याने मिळू शकते का?
Mi piacerebbe fare windsurf.
मला सर्फिंग करायचे आहे.
मला सर्फिंग करायचं आहे.
Mi piacerebbe fare immersione subacquea.
मला पाणबुड्यासारखे पाण्याच्या खाली पोहायचे आहे.
मला पाणबुड्यांसारखे पाण्याच्या खाली पोहायचं आहे.
Mi piacerebbe fare dello sci nautico.
Mala water skiing karayce ahe.
Mala water skiing karayce ahe.
Si può noleggiare un windsurf?
Surfboard bhadyane milu shakel ka?
Surfboard bhadyane milu shakel ka?
Si può noleggiare un'attrezzatura per sommozzatori?
Diving upakaran भाड्याने मिळू शकेल का?
डायव्हिंग उपकरण भाड्याने मिळू शकेल का?
Si possono noleggiare degli sci d'acqua.
वॉटर स्कीज भाड्याने मिळू शकेल का?
वॉटर स्कीज भाड्याने मिळू शकेल का?
Sono ancora principiante.
मी केवळ नवशिक्या आहे.
मी केवळ नवशिक्या आहे.
Sono di livello medio.
Mala yatil sadharan mahiti ahe.
Mala yatil sadharan mahiti ahe.
Me la cavo.
Yat mi changla parangat ahe.
Yat mi changla parangat ahe.
Dov'è la sciovia?
Ski lift kuthe ahe?
Ski lift kuthe ahe?
Hai portato gli sci?
तुझ्याकडे स्कीज आहेत का?
तुझ्याकडे स्कीज आहेत का?
Hai portato gli scarponi da sci?
तुझ्याकडे स्की बूट आहेत का?
तुझ्याकडे स्की बूट आहेत का?